आणि विश्वाची गती शांती योग प्राप्ती कारणे सकळ ब्रह्म तुज ध्याती आरती ब्रह्मणस्पती समुदाय गणवाचक अनंत गणांचा स्वामी नाम शोभे गणपती भिन्न भिन्न नाही सद्मी सगुणी रूप धरिले तेथे ओंकार तुम्ही स्वानंदी अखंड वास सकळ सुखाते ब्रह्मी आरती ब्रह्मणस्पती सकळांचा आई बाप याहुनि ज्येष्ठ राज भक्ति मुक्ति आदि पाद आधीन सिद्धि से साज आत्मज्ञान बुद्धिमान त्याचा पति तू विराज दयाला ही सकल पूजिती ज्ञान आणि पदांचे काज आरती ब्रह्मणस्पती चिंतामणी याहूनी सकळांची सत्ता तुझी विघ्नराज नाम जाण ब्रह्म आम्ही ऐसे गर्वे पद भ्रष्ट करी विघ्न तुझा नाही तुझ सरी गणेश योगी करी वर्णन आरती ब्रह्मणस्पती